इंसान जी मौत हदीस में आए तो तीन तरीके से थी वेंदी आ। एक जिस्म जी मौत आ, एक रूह जी मौत आ। जिस्म जी मौत की थी वेंदी आ, नब्ज हलन बंद थी वेंदी आ। डॉक्टर मोइनो करे चंदो बाबा ने ही मौत आ, छा कयो इन के दफन करे छियो पांजे पांजे रस्मात के मुताबिक। जे के रस्मात अथव जे के मुसलमान त जनाज नमाज पढ़ी वही कबर में दफन कर। जिस्म की मौत अगर यो मुर्दो जिंदा में रख तो ताफुन निकल बीमारियों पैदा थन्दू। यो मुर्दो जो जिस्म जो मुर्दो यो जो बिहार जिंदा आन जिन जिस्मानी हयात आ उन भी बीमार कद दफन कर। बी मौत है रूह की मौत। रूह की मौत की थी वी नब्ज न हल्दी घुमंदो फिरंदो नाहे माण्हू ॻाल्हाईंदो ॻाल्हाईंदो नाहे न ॻाल्हाईंदो ॻाल्हाईंदो बि आहे नब्ज़ बि हलंदी अथसि मगर पोइ बि हदीस चए थी इहो मुर्दा आहे। कहिड़ो मुर्दा आहे? इहो रूह जो मुर्दा आहे। हिन जे रूह खे छा थियो आहे? हिन जे रूह मां ख़ौफ़ ख़ुदा ख़तमु थी वियो आहे। बसि जंहिंजे अंदरां ख़ौफ़ ख़ुदा ख़तमु थी वञे सम्झो इहो बि मुर्दा आहे। इन जे लाइ बि हुकुम इहो आहे जेकॾहिं इहो इर्तदाद जे मंज़िल ते पहुची वियो आहे त इन खे बि क़तल करे दफ़न करे छॾियो। जेकॾहिं कंहिं रूहानी डॉक्टर खां इलाजु करायोसि अगरि हिन जे इलाज जे नतीजे में ज़िंदगी जा आसार ॿीहर पैदा थी था सघनि त हिनखे मुआशिरे में रहण जो हक़ आहे। अगरि नथा थियनिसि पैदा त इहो बि मुर्दा आहे। हिनखे बि हक़ न आहे त मुआशिरे में रहे। ॿी मौत आहे ऐं इहा ख़तरनाक मौत आहे। इन मौत जे तरफ़ तवजा कजो। उहा मौत कहिड़ी मौत आहे? उहा मौत आहे मुआशिरे जी मौत। पूरे जो पूरो मुआशिरो मरी वेंदो आहे। यानी अगरि मां ॿियनि लफ़्ज़नि में चवां त पूरो मुल्क मुर्दनि जो मुल्क हूंदो आहे। पूरो सूबो मुर्दनि जो सूबो हूंदो आहे। पूरो ज़िलो, पूरो तालुको, पूरो पाड़ो, पूरो जिस्म मुर्दा हूंदो आहे। लिबास जे अंदरि जिस्म बि मुर्दा हूंदो आहे। इन जी नब्ज़ न हलंदी आहे? न, इन जी नब्ज़ हलंदी आहे। इहो ॻाल्हाईंदो ॻाल्हाईंदो आहे, घुमंदो फिरंदो आहे। अच्छा, पोइ हिनजे दिलि मां ख़ौफ़ ख़ुदा ख़तमु थी वेंदो आहे? न, हिन जे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा बि हूंदो आहे। यानी इहो मस्जिद में बि वेंदो आहे, नमाज़ बि पढ़ंदो आहे, रोज़ा बि रखंदो आहे, हज ते बि वेंदो आहे, ज़कात बि ॾींदो आहे, जिहाद ते बि वेंदो आहे। हदीस चए थी पोइ बि उहो मुर्दा आहे। छो इन जी कीअं मौत थी वई? हुन जी त रूह जी मौत थी वई, हिन जे जिस्म जी मौत थी वई, हिन जी कहिड़ी मौत थी वई? ऐं इहो हिकु ॿ मन हूंदा आहिनि। इन क़िस्म जा मुर्दा मुआशिरे में फैलिया पिया हूंदा आहिनि। तंज़ीमुनि जे अंदरि बि हूंदा आहिनि, क़ौमुनि जे अंदरि बि हूंदा आहिनि। हर मक़ाम ते अहिड़ा मुर्दा नज़र ईंदा। अगरि मुक़दस साथ खे ठेस न पहुचे त मां सच चवां त इहे मुर्दा किथे किथे हूंदा आहिनि। इहे मुर्दा हर जाइ ते हूंदा आहिनि। इन्हनि मुर्दनि खे सुञाणण जो तरीक़ो कहिड़ो आहे? इन्हनि मुर्दनि खे सुञाणो ईअं त इन्हनि खे ॾिसो त इहे अमर बिन मारूफ़ कनि था या नथा कनि। अगरि अमर बिन मारूफ़ कनि था त सम्झो इहे ज़िंदा आहिनि। अगरि अमर बिन मारूफ़ नथा कनि त सम्झो इहे बि मुर्दा आहिनि। ऐं इन जे सुञाण शायदि तव्हांखे न थिए छो त मां स्पीड में सभु गुज़रां। हिकिड़ी हल्की सुञाणप जल्दी सुञाणप ॾींदो थो वञा त इन्हनि खे ॾिसो जंहिंमहिल हक़ ऐं बातिल जी ॻाल्हि अचे, हिकु तरफ़ हक़ हुजे हिकु तरफ़ बातिल हुजे, उन वक़्तु हिननि खां पुछजे त साईं हाणे हक़ ऐं बातिल जो खुलियो फ़ैसिलो कयो। त इहे चवंदा साईं न असां हिन खे कुझु चवंदासीं न असां हुन खे कुझु चवंदासीं। सम्झो इहे बि मुर्दा आहिनि। अमर बिन मारूफ़ छॾे ॾिनो आहे हिननि, जेके अमर बिन मारूफ़ छॾे ॾिए हक़ ऐं बातिल जे विच में वाज़े ऐलान न कनि, हुसैन जीअं इहो फ़ैसिलो न कनि, इहा लकीर न छिकनि, इहो लीको न कढनि त ही हक़ आहे ही बातिल आहे, त सम्झो इहे बि या यज़ीदियत में आहिनि या यज़ीद जा साथी आहिनि। हिन वक़्तु मुआशिरे जी तबाही जी वजह इहा आहे। छा वजह आहे जो मुक़दस मक़ामात असांजा नथा बचनि? हमला थी रहिया आहिनि फ़क़ति हिन जे करे जो इन्हनि बि हक़ पहिरियां खां वठी लिकाईंदा आया। नतीजतनि सिर्फ यो तीर होजे जेको मां हुसैन जे तरफ हणा थो तहां के अचणो पवंदो ऐं अची अमर बिल मारूफ के वाज़ ॿुधाइणो पवंदो ॿुधाइणो पवंदो हक़ केरा बातल केरा घणी मुसलतूं थी वियूं एतिरी मुसलत मुसलहतनि जे करे अॼु इहा कैफ़ियत आहे त ख़ुदा जो कसम न इमाम बारगाह महफ़ूज़ आहे न हुननि जो मंदरु महफ़ूज़ आहे न हुननि जी चर्च महफ़ूज़ आहे न तव्हांजी जान महफ़ूज़ आहे न हुननि जी जान महफ़ूज़ आहे ज़मीन ते रहण वारो इंसान जंहिं बि हालत में आहे ही दुश्मन इंसानियत आहिनि ऐं हुसैन मोहसन इंसानियत आहे हिन जे करे पूरी दुनिया हुसैन खे मञी वेठी معذرت سان اگر ٹائم تھوڑو تیزی جے کرے ماں جو شلو خطاب کرے رہا ہوں تاکہ مجھے جس خطاب میں تیزی اچے نتیجہ جلدی جلدی دینو ہو جا عرض یہ کرنا چاہے تے جدہ معاشرہ مردہ تھی وے خدا جو قسم مقدس ترین خون وہایا ہوا ان وقت مقدس ترین ناموس ختم تھی وے قرآن جو چاہے جنگ جدل جے لائے نٿو چوان فساد برباد کرن دے لائے نٿو چوان مگر خدا دے واسطے حسین کا سکھو تے اصلاح تھیندی کیہاں معاشرے دے اندر کیڑو طریقو اصلاح تھو پجڑے زندہ معاشرہ تھی ویندا اے مردہ معاشرہ تھی ویندا تے ان دا فرق ہوندا اے تہا ساگے وقت میں جمل رہو تھا تے زندہ معاشرہ وی دسو تھا اے مردہ معاشرہ وی دسو تھا عجیب کیفیت یہ ہے تے تہاں دے درمیان ہی زندہ بھی موجود ہے تہاں دے درمیان ہی مردہ بھی موجود ہے کہ لباس دے چکر میں نہ اچجو کہ حیثیت شخصیت دے چکر میں نہ اچجو خدا دے واسطے زندہ ہے مردہ جے ساتھ سی سنیاں گو تہاں بھی فائنل سی سنیاں عمل سی سنیاں زندہ میں آیا مردہ میں آیا امر بن معروف کرے تو یا نہ تو کرے حق کی باتیں واضح سمجھو یہ معاشرہ یزید معاشرہ ہے ایلو واضح چلنے کی ضرورت ہے اج کے دور میں لکھائی رہنے کی کوئی ضرورت نہ ہے احترام محلو سے خاطر ہو جائے مگر جنگ جدل نہ تھے فساد نہ تھے اگر اساں ان کے نہ بجھایو سے یہ اللہ جو نالے جو تکبیر نارا ہندے تہاں دے متھا بم ہندا رہندا کہ بم تہاں دے جسمن کے زخمی کندا کہ بم تہاں دے روحن کے زخمی کندا والسلام علیکم ورحمۃ اللہ